आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 23 जानेवारी 2022. विषय सत्य सोनेरी मजकूर याकोब. सत्याच्या संदेशाद्वारे आपण त्याची मुले व्हावे ही त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली निवड केली आहे. पित्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींमध्ये आपण प्रथम फळ व्हावे यासाठी त्याने असे केले. उत्तरदायी वाचन स्तोत्र संहिता. माणसाने जर वाईट लोकांचा सल्ला मानला नाही, तो पापी लोकांसारखा राहिला नाही आणि देवावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांबरोबर राहणे त्याला आवडले नाही, तर तो माणूस खरोखरच सुखी होईल. चांगल्या माणसाला परमेश्वराची शिकवण आवडते. तो त्याबद्दल रात्रंदिवस विचार करत असतो. त्यामुळे तो माणूस ओढ्याच्या कडेला लावलेल्या झाडासारखा शक्तिशाली होऊ शकतो. तो योग्य वेळी फळे येणाऱ्या झाडासारखा असतो. तो पाने असलेल्या व न मरणाऱ्या झाडासारखा असतो. तो जे काही करतो ते यशस्वी होते. का? कारण परमेश्वर चांगल्यांचे रक्षण करतो आणि वाईटाचे निर्दालन करतो. परंतु चांगला माणूस वाढणाऱ्या खजुराच्या झाडाप्रमाणे असतो. चांगला माणूस लबानून मधल्या मोठ्या देवदार वृक्षासारखा असतो. चांगली माणसे परमेश्वराच्या मंदिरात लावलेल्या मजबूत वृक्षासारखी असतात. आमच्या देवाच्या मंदिरातील अंगणात ती झपाट्याने वाढतील. ते जुने झाल्यावरही फळे देत राहतील. ते सशक्त हिरव्या झाडासारखे असतील. परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव. मी तुझी सत्य जाणे, तुझी सत्य पाळीन. धडा उपदेश बायबल पासून यशया. तहानलेल्यानो या आणि पाणी प्या. तुमच्याजवळ पैसा नसला तरी काळजी करू नका. या आणि पोटभर खा प्या. अन्न आणि मद्य यासाठी पैसे पडणार नाही. मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. म्हणजे तुम्ही जगाल, तुम्ही माझ्याकडे या. मी तुमच्याशी चिरकालासाठी करार करीन. हा करार मी दाविद बरोबर केलेल्या करारासारखा असेल. मी दाविदला वचन दिले होते की मी अखंड त्याच्यावर प्रेम करीन व त्याच्यावर विश्वास ठेवीन. तुम्ही त्या करारावर विश्वास ठेवू शकता. परमेश्वर म्हणतो, तुमचे विचार माझ्यासारखे नाही. तुमचे मार्ग माझ्या मार्गांसारखे नाही. स्वर्ग पृथ्वीपेक्षा उंच आहे, त्याच्याप्रमाणे माझे मार्ग आणि विचार तुमच्यापेक्षा उच्च आहेत. परमेश्वर स्वतः असे म्हणाला. पाऊस वा बर्फ आकाशातून पडल्यावर पुन्हा आकाशात जात नाही, तर तो जमीन भिजवितो. नंतर जमिनीतून रोपे अंकुरतात आणि वाढतात. त्यापासून शेतकऱ्यांना बी मिळते आणि लोकांना धान्य मिळते. धान्याची लोक भाकरी करतात. तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द परत येत नाहीत, तर त्या शब्दाप्रमाणे गोष्टी घडतात. म्हणजेच माझे शब्द मला पाहिजे असलेल्या गोष्टी घडवून आणतात. मी त्यांना ज्या गोष्टी करण्यासाठी पाठविलेले असते त्या गोष्टी करण्यात ते यशस्वी होतात. मत्तय. त्याच दिवशी येशू घराबाहेर पडून सरोवराच्या काठी जाऊन बसला. लूक. जेव्हा मोठा जनसमुदाय जमत असे व प्रत्येक गावातून लोक त्याच्याकडे येत असत, तेव्हा येशू बोधकथांचा उपयोग करून बोलत असे. एक शेतकरी आपले बी पेरायला गेला. तो पेरत असताना काही बी रस्त्यावर पडले व ते तुडविले गेले. आकाशातील पक्ष्यांनी ते खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीवर पडले आणि उगवल्यावर वाळून गेले, कारण त्यात ओलावा नव्हता. काही बी काटेरी झुडुपात पडले. काटेरी झुडुपे त्याच्या बरोबर वाढली व त्याची वाढ खुंटविली. काही बी चांगल्या जमिनीवर पडले, ते उगवले, वाढले व जे पेरले होते त्यापेक्षा 100 पट पीक जास्त आल. या बोधकथा सांगत असता तो मोठ्याने म्हणाला, ज्याला ऐकण्यास कान आहेत त्याने ऐकावे. बोधकथेचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. बी हे देवाचा संदेश आहे आणि जे बी वाटेवर पडले ते जे ऐकतात त्याचे दर्शक आहेत. नंतर सैतान येतो आणि त्यांच्या हृदयातील बी घेऊन जातो, यासाठी की त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यांचे तारण होऊ नये. जे बी खडकावर पडते ते असे आहे की ते ऐकतात आणि आनंदाने संदेश ग्रहण करतात, पण त्यांना मूळ नसते. ते काही वेळ विश्वास ठेवतात पण परीक्षेच्या वेळी देवापासून दूर जातात. जे बी काटेरी झुडुपात पडलेले असते ते दर्शविते की ते ऐकतात परंतु आपल्या मार्गाने जात असता काळजी श्रीमंती जीवनातील सुखे यांनी ते खुंटविले जाते, ते पकू फळ देत नाही. चांगल्या जमिनीतील बी दर्शविते की ते चांगल्या व प्रामाणिक अंत करणाचे आहेत, ते वचन ऐकतात, ग्रहण करतात व धीराने फळ देतात. मग येशूने त्यांना आणखी एक बोधकथा सांगितली. तो म्हणाला, स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका माणसाने घेऊन आपल्या शेतात पेरला. मोहरीचा दाणा सर्व दाण्यांहून लहान आहे, पण तो त्याचे झाड मात्र खूप मोठे येते, इतके की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यांवर राहतात. मग येशूने लोकांना आणखी एक दाखला सांगितला. स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेतले व 3 मापे पिठामध्ये ठेवले, तेव्हा ते सर्व पीठ फुगले. लोकांना बोध करण्यासाठी येशूने नेहमीच गोष्टींचा उपयोग केला. ते यासाठी की संदेश त्यांनी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की गोष्टी सांगायला मी आपले तोंड उघडीन, जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलेन. लूक 12 शिष्यांना एकत्र बोलाविले आणि त्याने त्यांना सर्व भूतांवर सामर्थ्य व अधिकार दिला आणि त्यांना त्याने रोग बरे करण्याचे सामर्थ्य दिले. नंतर त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यास व रोग्यांना बरे करण्यास पाठविले. ते निघाल्यानंतर सर्व गावातून सुवार्ता सांगत व लोकांचे रोग बरे करीत गेले. करिंथकरांस हे लक्षात ठेवा, जो हात राखून पेरतो तो त्याच मापाने कापणी करील आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच मापाने कापणी करील. प्रत्येक माणसाने अंत करणात ठरविल्याप्रमाणे द्यावे. खेदाने किंवा बळजबरीने देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण आनंदाने देणाऱ्यावर देव प्रेम करतो आणि देव तुम्हाला कृपेने विपुल देण्यास समर्थ आहे, यासाठी की सर्व गोष्टीत सर्व वेळी तुम्हाला विपुलता मिळेल आणि चांगल्या कामासाठी अधिक तत्पर व्हाल. असे लिहिले आहे, तो गरिबांना उदार हस्ते देतो, त्याची दया अनंत काळ पर्यंत राहील. जो पेरणाऱ्याला बी व खाणाऱ्याला अन्न पुरवितो तो तुम्हाला पेरायला बी पुरविल आणि ते अनेक पट करील आणि तुमच्या नीतिमत्वाची फळे वाढविल. सर्व प्रकारच्या उदारपणाकरिता प्रत्येक गोष्टीत धनवान व्हाल. यामुळे तुम्ही देखील उदारपणे द्यावे, ज्यामुळे देवाची स्तुती होईल. पेत्र प्रिय जन्म, मी तुम्हाला तुम्ही जणू काय प्रवासी आणि या जगात परके असल्यासारखा बोध करतो की तुमच्या आत्म्याच्या विरुद्ध नेहमी लढत राहणाऱ्या शारीरिक वासनांपासून तुम्ही दूर राहा. जरी विदेशी लोक तुमच्यावर टीका करतात आणि अपराध केल्याबद्दल दोष देतात, तरी तुम्ही आपले वागणे इतके चांगले ठेवा की तुमची चांगली कामे पाहून विदेशी लोकांनी देवाच्या परत येण्याच्या दिवशी त्याला गौरव द्यावे. प्रभूकरिता प्रत्येक मानवी अधिकाऱ्याच्या अधीन असा, राजाच्या अधीन असा जो सर्वोच्च अधिकारी आहे, आणि राज्यपालांच्या अधीन असा. म्हणून जेव्हा तुम्ही चांगले काम करता तेव्हा मूर्ख लोकांचे अभिचारी बोलणे तुम्ही बंद करता आणि हीच देवाची इच्छा आहे. शेवटी सारांश हा की तुम्ही सर्वजण एकमेकांशी विचार व भावना यांच्या ऐक्याने सहानुभूतीने आपल्या भाऊ बहिणींशी प्रेमाने दयाळूपणे आणि नम्रतेने राहा. वाईटाची परतफेड वाईटाने करू नका किंवा अपमानाची फेड अपमानाने करू नका. उलट त्या व्यक्तीसाठी देवाकडे आशीर्वाद मागा कारण देवाने तुम्हाला हे करण्यासाठीच बोलाविले होते, यासाठी की तुम्हाला देवाचा आशीर्वादाचा वारसा मिळावा. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. ख्रिश्चन विज्ञान सत्य आणि त्याची सर्वोच्चता, सार्वत्रिक सुसंवाद, देवाची संपूर्णता, चांगले आणि वाईटाचे शून्यता प्रकाशात आणते. स्वतःची चूक दूर करण्यापेक्षा सत्याची इच्छा करणे सोपे आहे. मनुष्य ख्रिश्चन विज्ञानाची समज शोधू शकतात परंतु ते त्यांच्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय ख्रिश्चन विज्ञानातून तथ्य मिळवू शकणार नाही. या कलहात सर्व प्रकारच्या चुका सोडण्याचा आणि चांगल्याशिवाय दुसरे कोणतेही चैतन्य न बाळगण्याचा प्रयत्न असतो. नेहमी चांगले राहण्यासाठी नेहमीची धडपड ही अखंड प्रार्थना आहे. त्याचे हेतू ते आणलेले आशीर्वादांमध्ये प्रकट होतात. आशीर्वाद जे ऐकण्यायोग्य शब्दात मान्य केले नसले तरीही प्रेमाचे भागीदार बनण्याची आपली पात्रता प्रमाणित करतात. आपण देवावर प्रीती करावी असे फक्त विचारल्याने आपण त्याच्यावर प्रेम करू शकत नाही, परंतु अधिक चांगले आणि पवित्र होण्याची तळमळ, दैनंदिन सावध राहण्यात आणि दैवी चरित्र अधिक आत्मसात करण्याच्या प्रयत्नात व्यक्त केली गेली आहे. जोपर्यंत आपण त्याच्या प्रतिरूपात जागृत होत नाही तोपर्यंत आपल्याला नव्याने आकार देईल. दैवी स्वरूपाच्या प्रात्यक्षिकातून आपण ख्रिस्ती धर्माच्या विज्ञानापर्यंत पोहोचतो. अधिक पकडण्यासाठी आपल्याला आधीपासूनच माहीत असलेल्या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की सत्य जेव्हा समजले जाते तेव्हा ते प्रदर्शित होते आणि ते प्रदर्शित होईपर्यंत चांगले समजत नाही. दैवी विज्ञानाची मानवी धारणा तथापि मर्यादित विज्ञान होण्यासाठी आणि प्रात्यक्षिकांच्या अधीन राहण्यासाठी योग्य असणे आवश्यक आहे. अनंत सत्याचा एक जंतू जरी स्वर्गाच्या राज्यात पृथ्वीवरील उच्च आशा आहे, परंतु जोपर्यंत देव बीजासाठी माती तयार करत नाही तोपर्यंत तो नाकारला जाईल आणि त्याची निंदा केली जाईल. जे पेरल्यावर अमर फळ येते ते मानवजातीला समृद्ध करते तेव्हाच ते समजले जाते. सत्य समजण्याआधी सत्याचा आध्यात्मिक अर्थ प्राप्त झाला पाहिजे. आपण प्रामाणिक निस्वार्थी प्रेमळ आणि नम्र आहोत तेव्हाच ही भावना आत्मसात केली जाते. प्रामाणिक आणि चांगल्या हृदयाच्या मातीत बी पेरले पाहिजे, अन्यथा ते फारसे फळ देत नाही कारण मानवी स्वभावातील स्वैनिष घटक ते उपटून टाकतात. सत्याचे बीज आणि त्रुटीचे बीज, विश्वास आणि समज, होय आत्म्याचे बीज आणि पदार्थाचे बीज हे गहू आणि शेंडे आहेत जे वेळ वेगळे होतील. एक जाळले जाईल दुसरे असेल स्वर्गीय ठिकाणी एकत्र केले. खोट्या विश्वासाचा आणि भौतिक पुराव्यांचा विचार काढून टाकणे जेणेकरून अस्तित्वाची आध्यात्मिक तथ्ये प्रकट होतील ही एक मोठी प्राप्ती आहे ज्याद्वारे आपण खोटे दूर करू आणि सत्याला स्थान देऊ. जीवन पदार्थ किंवा बुद्धिमत्ता पदार्थात असू शकते या त्रुटीच्या विरोधाभासी असल्याच्या सत्याला चिकटून राहा. सत्याची प्रामाणिक खात्री आणि दैवी विज्ञानाच्या अपरिवर्तनीय अविचल आणि विशिष्ट प्रभावाची स्पष्ट समज देऊन विनवणी करा. मग जर तुमची निष्ठा तुमच्या याचिकेच्या सत्यतेच्या अर्ध्या समान असेल तर तुम्ही आजारी लोकांना बरे कराल. सत्य होकारार्थी आहे आणि सुसंवाद प्रदान करते. सर्व अधिभौतिक तर्कशास्त्र सत्याच्या या साध्या नियमाने प्रेरित आहे जे सर्व वास्तविकता नियंत्रित करते. तुम्ही वापरत असलेल्या सत्य युक्तिवादांद्वारे आणि विशेषत सत्य आणि प्रेमाच्या भावनेने ज्याचे तुम्ही मनोरंजन करता तुम्ही आजारी लोकांना बरे कराल. त्रुटी नष्ट करण्याच्या तुमच्या प्रयत्नांमध्ये नैतिक आणि शारीरिक विश्वास समाविष्ट करा. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी काढून टाका. प्रत्येक प्राण्याला सुवार्ता सांगा. प्रत्येक प्रकारच्या चुकांना सत्य बोला. ट्यूमर, व्रण, क्षय, जळजळ, वेदना, विकृत सांधे, जागृत स्वप्न सावली आहेत. नश्वर विचारांच्या गडद प्रतिमा आहेत जे सत्याच्या प्रकाशापुढे पळून जातात. तुमचा खरा मार्ग म्हणजे शत्रूचा नाश करणे आणि क्षेत्रदेव जीवन सत्य आणि प्रेम यांच्यावर सोडणे. हे लक्षात ठेवणे की केवळ देव आणि त्याच्या कल्पना वास्तविक आणि सुसंवादी आहेत. जर तुमच्या रुग्णाला कोणत्याही कारणास्तव पुन्हा दुखापत झाली असेल तर सत्यात कोणतीही प्रतिक्रिया असू शकत नाही हे जाणून मानसिक आणि धैर्याने कारण पूर्ण करा. रोग, पाप किंवा भीती या दोघांमध्येही रोग किंवा पुन्हा पडण्याची शक्ती नाही. रोगाकडे स्वतःला फिरवण्याची किंवा एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलण्याची बुद्धी नसते. रोग हल्ला तर मन काही फरक पडत नाही हलवा. त्यामुळे तुम्ही ते हलवा याची खात्री करा. प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला गुरु म्हणून सामोरे जा. सत्याची वैध आणि एकमेव संभाव्य क्रिया म्हणजे सुसंवाद निर्माण करणे. सत्य सर्व दुष्कृत्य आणि भौतिकवादी पद्धतींना वास्तविक आध्यात्मिक कायद्याने बाहेर टाकते. जो कायदा अंधांना दृष्टी देतो, बहिर्यांना ऐकतो, मुक्यांना आवाज देतो, लंगड्याला पाय देतो. सत्याच्या पवित्र गाभाऱ्यात गंभीर आयातीचे आवाज आहेत, परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाही. आपल्या जीवनातील तथाकथित सुख दुःख जेव्हा नाहीसे होतात तेव्हाच आपल्याला त्रुटीचे दफन आणि आध्यात्मिक जीवनात पुनरुत्थानाची निर्विवाद चिन्हे दिसतात. स्वतःला विचारा, मी जीवन जगत आहे जे परम चांगले आहे. मी सत्य आणि प्रेमाच्या उपचार शक्तीचे प्रदर्शन करत आहे. तसे असल्यास परिपूर्ण दिवसापर्यंत मार्ग उजळ होईल. देवाची समज माणसाला काय मिळते हे तुमचे फळ सिद्ध करेल. नीट जगण्याचा हेतू आणि हेतू आता मिळू शकतो. हा मुद्दा जिंकला तुम्ही जशी सुरुवात केली होती. तुम्ही ख्रिश्चन सायन्सच्या अंकांच्या सारणीपासून सुरुवात केली आहे आणि चुकीच्या हेतूशिवाय काहीही तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणू शकत नाही. खऱ्या हेतूने कार्य करणे आणि प्रार्थना करणे तुमचा पिता मार्ग उघडेल. तुम्ही सत्याचे पालन करू नये म्हणून तुम्हाला कोणी अडवले? मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. केतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.